सौ सौ बार फोटो देखने की कोई जरूरत नहीं है, बस एक बार देख लीजिए। आप इंस्टाग्राम पर फेसबुक कर आरजे अंडरस्कोर महक 935 अपलोड कर दिया मैंने मेरी फोटो।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक के साथ हम सेलिब्रेट कर रहे हैं यहाँ पर वर्ल्ड बुक डे। और वर्ल्ड बुक डे पर मैं आपको ये बताना चाहती हूँ कि बहुत से लोग बुक्स को हेट करते हैं, पर बहुत कम लोग ऐसे होते हैं जो बहुत ही ज्यादा बुक वर्म यानी कि पुस्तकी कीड़ा असतात। ते मी सुद्धा तशीच एक आहे, पण खूप जास्त पुस्तकी कीड़ा ही नाही किंवा मी हेट पण करत नाही पुस्तक। मी सुद्धा सध्या एक पुस्तक वाचतीये, त्याचा सुद्धा फोटो मी टाकला इंस्टाग्रामवर, ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता। सध्या नांदेडमधलं कोण कोण आहेत पुस्तकी कीडे बघूयात ना।
मी वैष्णवी बोलत आहे।
हाय वैष्णवी।
हा, तुम्ही आता प्रश्न विचारला सर्वात जास्त पुस्तकं कुणाला वाचायला आवडतात, तर माझी फ्रेंड आहे प्रांजल राजपूत म्हणून, तिला बयान पुस्तकं आवडतात।
अच्छा।
आणि करंटली सुद्धा तेच करत आहे, वाचत आहे।
अरे बापरे, कुठलं पुस्तक वाचतीये?
आता ती केमिस्ट्री वाचत आहे।
मग ती खूप जास्त पुस्तकी कीड आहे का?
ती खूप भयानक आहे, रात्रभर करत बसेल।
अभ्यासातच वाचते की बाकीचं काही वाचते?
अरे
बापरे, मग तर खूपच भयानक आहे। अभ्यासाचं सोडून बाकीचे लोक वाचत असतात म्हणा। तू वाचतेस की नाही?
हा, मी सुद्धा वाचते ना, बायोलॉजी फेवरेट।
बायोलॉजी खूप आवडतो, डॉक्टर व्हायचं तुला?
हो हो, नक्की होते।
येस एक्झॅक्टली, ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच।
थँक्यू थँक्यू।
वैष्णवीने सांगितलं की तिची मैत्रीण खूप जास्त पुस्तकी कीडा आहे, पण तुमच्या आसपास कोण आहे असं जे खूप पुस्तकी कीडा आहेत? म्हणजे बाकीचे लोक वाचत असतात हो, पण अभ्यासाचं वाचणारे खूप कमीच असतात। तशीच आहे वैष्णवीची मैत्रीण, त्या दोघी सुद्धा एक्झामसाठी प्रिपेअर करतात, आपल्या नांदेडमध्ये राहतात, आणि दोघींना सुद्धा ऑल द बेस्ट माझ्याकडून आपल्या सगळ्यांकडून। तुमच्या आसपास कोण आहेत असे पुस्तकी कीडे सांगा। आज आहे वर्ल्ड बुक डे, पटकन डायल करा 9607007935। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बज जाते रहो महकी ओर से आपको हैप्पी वर्ल्ड बुक डे।